हरि ओम ओम नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय महादेवाय त्र्यंबकाय त्रिपुरांतकाय त्रिकाग्निकालाय कालाग्निरुद्राय नीलकंठाय मृत्युंजयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन् महादेवाय नमः। ॐ अग्ना विष्णु शशोष सेमावरधन्तु वाङ्गिरः द्युम्नैर्वाजेभिरागतम् वाजश्च मे प्रसवश्च मे प्रयतिश्च मे प्रसितिश्च मे धीतिश्च मे क्रतुश्च मे स्वरश्च मे श्लोकश्च मे श्रावश्च मे श्रुतिश्च मे ज्योतिश्च मे सुवश्च मे प्राणश्च मे पानश्च मे व्यानश्च मे सुश्च मे चित्तं च म आधीतं च मे वाक्च मे मनश्च मे चक्षुश्च मे श्रोत्रं च मे दक्षश्च मे बलं च म ओजश्च मे सहश्च म आयुश्च मे जरा च म आत्मा च मे तनुश्च मे शर्म च मे वर्म च मेऽङ्गानि च मे स्थानि च मे परुवंशि च मे शरीराणि च मे ज्येष्ठं च म आधिपत्यं च मे मन्युश्च मे भामश्च मे मष्टमेऽम्बश्च मे जेमा च मे महिमा च मे वरिमा च मे प्रथिमा च मे वर्ष्मा च मे द्राघुया च मे वृद्धं च मे वृद्धिश्च मे सत्यं च मे श्रद्धा च मे जगच्च मे धनं च मे वशश्च मे त्रिशिश्च मे क्रीडा च मे मोदश्च मे जातं च मे जनिष्यमाणं च मे सुप्तं च मे सुकृतं च मे वित्तं च मे वेद्यं च मे भूतं च मे भविष्यच्च मे सुगं च मे सुपथं च मरुद्धं च मरुद्धिश्च मे क्लुप्तं च मे क्लुप्तिश्च मे मतिश्च मे सुमतिश्च मे।
श्रीराम, सर्व साधकांना नम्र विनंती आहे, आपण जास्तीत जास्त पुढे सरकून द्यावं। भगिनी वर्गाने आपापल्या पर्सेस मांडीवर घ्याव्यात आणि स्वामी स्वरूपानंदांच्या फोटोच्या दिशेने सरकून घ्यावं। पुरुष वर्गाने पांडुरंगाच्या बाजूला सरकून घ्यावं, जास्तीत जास्त पुढे सरकावं। तसंच सर्वांनी आपापले मोबाईल फोन्स बंद अथवा सायलेंट मोडवर आहेत हे तपासून पाहावं। परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त मिलिंददादा आज आपल्याला सांगणार आहेत।
परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथाय नमः। परमहंस सद्गुरु स्वामी मकरंदनाथाय नमः। आज 1 ऑक्टोबर स्वामीजींचा तारखेनी वाढदिवस। योगा योगानी त्यांच्या आठवणी कथन करण्याचं भाग्य मला आज लाभतं आहे। कधी असं वाटतं की स्वामीजींचा सहवास जेव्हा मिळत होता तेव्हा आपण फारच अल्लड आणि अल्पबुद्धी होतो। त्यांना आपल्याला काय बनवायचं होतं आणि आपण काय ध्यास घेतले होते, आपला त्यांच्याविषयी भाव कसा होता, आपण आपल्या परीने परमार्थाची धडपड करत होतो पण त्यांना निश्चित काय अपेक्षित होतं। स्वामीजींच्या सहवासात राहण्याचं भाग्य मिळालं पण त्या भाग्याचं सार्थक कसं करायचं हे कितपत कळलं असा प्रश्न स्वतःलाच विचारला तर त्याचं उत्तर खूप समाधानकारक मिळेलच असं सांगता येत नाही। असंख्य छोटे मोठे प्रसंग त्यांच्या सहवासात असताना घडत होते। त्यांचं आकलन करून घेण्याचा यथामती प्रयत्न सुद्धा करत होतो. काही प्रसंग लक्षात राहिले, स्मृतीच्या कोठारात खोल वर जाऊन दडले आणि काहींवर विस्मृतीचा पडदा पडला. अचानक केव्हा तरी मनातल्या अडगळीतून वाट काढत काढत ते प्रसंग बाहेर येतात, लख चमकून जातात. काही काळ मनातले काने कोपरे उजळून टाकतात. स्वामीजींची आठवण अधिकच गहिरी करून आले तसे पुन्हा खोल कुठेतरी अज्ञात जागी निघून जातात. एखादा भावपूर्ण कार्यक्रम झाला की त्यानंतर स्वामीजी म्हणत असत की असे क्षण आपण आपल्या हृदयाच्या आतल्या कप्प्यामध्ये अगदी मखमली पेटीत जपून ठेवावेत. कधीही आपल्याला उद्विग्न करणारा प्रसंग घडला, मन व्यग्र होतं असं वाटायला लागलं, तर त्या पेटीतली एखादी स्मृती बाहेर काढावी आणि तिचा पुन्हा अनुभव घ्यावा. आपलं मनातलं दैन्य दुःख क्षणात नाहीसं होऊन जाईल. स्वामीजी असं सांगायचे, पण ऐकत असताना असं वाटे की ते म्हणतात ते असं खरंच होऊ शकतं का ही थोडीशी कविकल्पनाच आहे. आज आपण बघतो की हे किती धादांत सत्य आहे. आपल्यातले कितीतरी साधक जेव्हा स्वामीजींच्या आठवणी केंद्रात सांगतात किंवा एकमेकांशी बोलताना स्वामीजींचा विषय निघतो, अथवा स्वामी मकरंदनाथांच्या मुखातून एखादी अनवट अपरिचित घटना ऐकायला मिळते, अशावेळी स्वामींच्या वाक्याची पुन्हा प्रचिती येते. ऊर आनंदानं भरून येतो. वाटतं की हाच स्वामींचा प्रसाद आहे, तो आपल्या अल्पस्वल्प बुद्धीनुसार वाटून टाकावा, द्विगुणित त्रिगुणित शतगुणित अनंतगुणित करावा. संतांच्या प्रसादाची हीच तर जादू आहे ना. जितका आपण वाटू तितका तो वाढत जातो. प्रसाद वाटणारा आणि प्रसाद घेणारा एकाच प्रसन्नतेची अनुभूती घेतो, जीवन समृद्धीची अजून एक पायरी चढतो. या निमित्तानं स्वामी मकरंदनाथांचे जितके आभार मानावेत तितके कमी आहेत. त्यांनी स्वामी स्मृतीचा उपक्रम गेली 8-9 वर्ष झाली अत्यंत प्रेमानं आणि निष्ठेने राबवला. आपल्या सद्गुरूंचं कार्य व्यक्ती व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचवलं, प्रत्येक साधकाला प्रेरणा प्राप्त करून दिली. स्वामीजींचा देहानं सहवास लाभलेला असो किंवा नसो, आपण त्यांच्या खूप निकट आहोत, त्यांचे अंकित आहोत ही चेतना यच्चयावत सर्व साधकांच्या मनात जागवली. हा फार मोठा उपकार स्वामी मकरंदनाथांचा आपल्या साधक विश्वावर झाला आहे. असो, आज स्वामीजींचा तारखेने 99वा वाढदिवस. मला कालच सद्भक्त गिरीशजी कुलकर्णी आणि डॉक्टर मृदुलाताई पाटील यांनी स्मरण दिलं. योगायोगानं 1 ऑक्टोबर आहे, स्वामी स्मृतीचं कथन करताना या दिवसाचं जरा भान ठेव. इतका स्पष्ट कान पिळल्यावर मात्र मी स्फूर्ती घेतली आणि ठरवलं की प्रथम थोडं स्वामीजींच्या आठवणींबद्दलच बोलू, त्यांच्या स्मृतींच्या गोडव्याचंच प्रकर्षानं स्मरण करू. माया अपार्टमेंटचं उद्घाटन झाल्यानंतर थोड्याच दिवसात दुपार संध्याकाळची केंद्र नवीन ध्यान मंदिरात भरायला सुरुवात झाली. त्याआधी खांडेकर, परांजपे, पळणिटकर, गुमास्ते या मंडळींकडील केंद्रांना अत्यंत कृतज्ञतापूर्वक आणि भावपूर्ण असा निरोप देण्यासही स्वामी विसरले नाहीत. ज्यांच्या घरात केंद्र भरत असे त्या सर्वच मंडळींना मनातून खूप दुःख वाटत होतं. स्वामीजींचा अनायासे मिळणारा सहवास, त्यांचा आपल्या वास्तूला होणारा सहज चरण स्पर्श, याचा विरह त्यांना वाटणं अगदी नैसर्गिक होत. पण स्वामीजींनी सर्वांचे भाव जपले. आपलं केंद्र मोठं झालं तरी स्वामी हे तुम्हा सर्वांसाठी आधी होते तसेच आहेत असा दिलासा दिला. ती सर्व मंडळी माया अपार्टमेंटच्या केंद्रात नियमितपणे येऊ लागली. ध्यान मंदिराची अपूर्ण राहिलेली कामं स्वामीजींनी झपाट्यानं पूर्ण करून घेतली. सतरंजा, जाजम, आसनं अशी नाना प्रकारची कामं होती. ध्वनी व्यवस्था उत्तमच हवी हा त्यांचा कायमचा आग्रह असे. पडदे घेण्यासाठी मला आठवतं तसं सद्भक्त वीणा आणि जयू यांना बरोबर घेऊन ते लक्ष्मी रोडवर गेले. ठरलेल्या वेळेला रिक्षा करून जाऊन ठराविक दुकानातून हे बघ ते बघ असं न करता उत्तम कपड्यात उत्तम पडद्याचं कापड ते स्वतःच घेऊन आले. दिव्यांच्या शेड्स आणि झुमरं यांच्या निवडीत सुद्धा ते अत्यंत रसिकतेने सहभागी झाले होते. एकदा म्हणाले, कोणाला आपलं घर सजवायचंय, मी आणि वीणा मिळून हे काम करून देऊ. त्यांच्या झुमरांच्या आवडीबद्दल सुद्धा ते फार गमतीदार टिप्पणी करत. ते म्हणत, माझं नाव काही दिवसांनी माधवनाथऐवजी झुमरूलाल म्हणून प्रसिद्ध होणार आहे. माया अपार्टमेंटचं ध्यान मंदिर नियमितपणे सुरू होण्याआधी त्यांनी विलास निपुणगेला एक दिवस बोलावून घेतलं. त्याला विचारलं की तू इथली रोजची सेवा नित्य नेमानं करू शकशील का. विलासने तत्काळ होकार दिला. विलास रामाच्या मंदिराचा पुजारी आहे, नियमित आहे, सेवाभावी आहे, साधनेमध्ये सातत्य राखणारा आहे, हे सर्व स्वामीजींनी आधीच हेरून ठेवलं होतं. ध्यान मंदिर ही वास्तू तयार झाली खरी, परंतु त्याची चिकाटीनं व्यवस्था पाहणारे साधक सुद्धा हवेतच ना. कोणतंही कार्य असो त्याचा आकार लहान मोठा असू शकतो, परंतु ते चिरस्थायी करायचं असेल तर त्यातील सर्व पैलू सांभाळणारे समर्पित कार्यकर्तेही अतिशय महत्वाचे असतात. विशेषतः कोणताही आर्थिक फायदा नसताना सुद्धा अढळ निष्ठेनी अखेरपर्यंत कार्यरत राहणारे साधक बहुसंख्येनं असणं हे त्या कार्याचं खरं ऐश्वर म्हणावं लागेल. स्वामीजींच्या प्रेमाच्या आणि आकर्षण शक्तीच्या प्रभावानं हे ऐश्वर त्यांना भरभरून प्राप्त झालं. स्वामीजींनी विलासच्या हातात माया अपार्टमेंट ध्यान मंदिराची चावी सुपूर्त केली. त्याला सांगितलं, इथली रोजची साफसफाई, पाणी भरणं, वेळच्या वेळी ध्यान मंदिर उघडणं बंद करणं, इथली ध्वनी व्यवस्था अशी सर्व कामं तूच नियमितपणे पार पाडायची. ही किल्ली तुझ्याजवळच ठेव. रोज माझ्याकडून किल्ली नेण्याची आता आवश्यकता नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. काय अनाकलनीय सामर्थ्य होतं या वाक्यांमध्ये. आज तब्बल 3 दशकं झाली. असंख्य अडचणी आणि समस्या यांना न जुमानता विलास शिवरायांच्या शेलार मामासारखा आपल्या ध्यान मंदिराचा पुजारी बनून राहिला आहे. काय होतं विलासकडे? शिक्षण, संपत्ती, प्रतिष्ठा, घरदार. पण स्वामीजींना ह्यातलं काही नकोच होतं. त्यांना त्याचा एकविध भाव हवा होता. दिलेल्या शब्दाला जागण्याची हिम्मत हवी होती आणि विलासला ज्याच्या तळाशी विसावा घ्यावा असा एक आधारवर हवा होता. एकमेकांना दोघं गवसले. माया अपार्टमेंट या ध्यान मंदिराची व्यवस्था सुरळीतपणे लागून गेली होती. अरे
सूत्र संचालन सुधीर दादा पाटकर करतील.
श्रीराम परमहंस सद्गुरु स्वामी माधव नाथाय नमः. परमहंस सद्गुरु स्वामी मखंडनाथाय नमः. एक गोड कौतुकाचा किंवा सत्काराचा म्हणा हरकत नाही असा एक कार्यक्रम आपण करत आहोत. माझ्या शेजारी बसलेला एक युवा साधक वरुण अभय कुमार दावतरे नुकताच आय एम इंटरनॅशनल ही एक आंतरराष्ट्रीय ख्यातीची फोटोग्राफी मधली संस्था आहे जर्मनीमध्ये असलेली. ते दरवर्षी एक कॉम्पिटिशन एक स्पर्धा भरवतात आणि त्यासाठी जगभरातून प्रवेशिका म्हणजे फोटोग्राफ मागवले जातात. यावर्षी देखील ऑगस्टमध्ये जी स्पर्धा झाली यामध्ये जगातील नामांकित अशा 18,000 फोटोग्राफर्सनी जवळजवळ 2,00,000 फोटोग्राफ पाठवले होते. 10 वेगवेगळ्या कॅटेगरीजमध्ये प्रभागामध्ये या फोटोग्राफ फोटोची विभागणी करण्यात आली. त्यातील द ग्रेट आउटडोअर्स अशी एक कॅटेगरी होती. त्या कॅटेगरीमधला आंतरराष्ट्रीय पहिला पुरस्कार वरुणला मिळालेला आहे. वरुणच्या या पुरस्काराचं आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप कौतुक झालं होतंय. राजर हफिंग्टन पोस्ट टेलिग्राफ बीसीबी यासारख्या मुख्य मुख्य वर्तमानपत्रांनी त्याची दखल घेतलेली आहे. त्याच्याबद्दल त्याच्यावरती कौतुकाचा वर्षाव होत आहे आणि वरून आपल्यापैकीच एक असल्यामुळं आपण देखील त्याचं कौतुक करावं असं स्वामीजींना वाटलं आणि त्यातून हा प्रोग्राम हा कार्यक्रम आपण करतोय. शोधकांनी या सर्व उपक्रमाबद्दल आपण वरूणकडूनच जाणून घेऊया. मी त्याला काही प्रश्न विचारतो कारण त्याला थोडंसं टेन्शन आलं की मी सगळं असं कसं बोलू शकणार. त्यामुळे मी म्हटलं की थोडं थोडं हालचं करण्यासाठी मी तुला चार पाच प्रश्न विचारतो त्याच्या आधारे तू सांगत जा. तर ही जी संस्था आहे आय एम इंटरनॅशनल याच्या संदर्भात आपण वरुणकडून विचारू की संस्था काय आणि त्याचं कार्य कशा पद्धतीने चालतं. वरुण
पहिले म्हणजे मी एवढंच विनंती करीन की मी कॉन्व्हेंट मध्ये शिकल्यामुळे जराशी माझी मराठी सांभाळून घ्या. आय एम इंटरनॅशनल GmbH ही अशी जी संस्था आहे ही बेसिकली जर्मनीची आहे आणि जर्मनीची असल्यामुळे ते प्रत्यक्षात बऱ्याच देशात त्यांचे अवॉर्ड्स हे करत असतात अवॉर्ड्स ठेवत असतात. तर त्यांचे वर्षभरात छोटे छोटे अवॉर्ड होत असतात परंतु हे जे सर्वात मोठे जे अवॉर्ड असतात त्यांचे म्हणजे फोटोग्राफी मधलं ऑस्कर असं म्हणता येईल. म्हणजे ते जगभरात सर्वात म्हणजे बिगेस्ट फोटोग्राफी कॉम्पिटिशन असं म्हणतात. यावर्षी त्यांनी जवळजवळ 2,00,000 सबमिशन्स घेतले होते. 18,000 फोटोग्राफर्स आणि जवळजवळ 150 देशातून फोटोग्राफर्सनी फोटो सबमिट केलेले होते. तर बेसिकली असे ह्याच्यात कोणीही म्हणजे ज्यांना फोटोग्राफी आवडते ते या फोटो हे सबमिट करू शकतात. आणि ह्याच्यात बेसिकली 10 कॅटेगरी आहेत. जसं की ग्रेट आउटडोर्स, द पोर्ट्रेट इज द फूडिस्ट, तर त्यातल्या त्यात मी एका कॅटेगरीमध्ये म्हणजे ग्रेट आउटडोर्स मध्ये माझा फोटो असा पाठवून दिला होता. आणि हे जे फोटो सिलेक्ट झाले तर बेसिकली 2 लाख फोटोमधनं 100 फोटो सिलेक्ट झाले. पर कॅटेगरी 10 फोटो असे 100 फोटो सिलेक्ट झालेले होते आणि एक विनर असा ठरणार होता.
आपल्याला देखील नक्कीच कौतुक आहे याच्यामध्ये की 2 लाख कॅटेगरीमधनं प्रथम 100 फोटो, 100 फोटोमधनं त्या कॅटेगरीचे 10 फोटो आणि त्यातला एक फोटो हा आपल्या वरुणचा होता. तर हा जो फोटोग्राफ होता मी इथे दाखवतोय, गिरीश ह्याच्यावरती कधी फोकस करून दाखवेल. काही महिन्यापूर्वी वरुण, त्याचे बाबा म्हणजे अभय कुमार आणि त्याचे काही मित्र हे लेह लडाखला एका ट्रेकिंगसाठी गेले होते आणि तिथं अनपेक्षितरित्या वरुणकडनं हा फोटो काढला घेतला. अनपेक्षितरित्या अशा दृष्टीने काल मी त्याच्याशी बोलत होतो, त्याला असं लक्षात आलं की सर्व ग्रुप पासून वरुण थोडासा हरवला, म्हणायला हरकत नाही, त्याची रस्ता चुकला, एका बाजूला गेला आणि तिथून बाकीच्या ग्रुपसाठी कॉन्टॅक्ट करण्यासाठी म्हणून त्याने बाईक आपल्या स्टँडवरती घेतली आणि तो बाकीच्या फोन करत होता आणि त्याच वेळेला त्याच्या बाईकचं हँडल असं थोडंसं तिरकं झालं आणि त्याला हा एक सुंदर अँगल मिळाला आणि साजिकच त्याच्यातला आपल्याला कलाकार लागला आणि त्यानं पटकन हा फोटो काढला आणि हाच फोटो त्यानं पाठवला. या लेह लडाखच्या ह्याच्यामध्ये वरून तू जवळ 1000 वरती फोटो काढले असं मला सांगितलं. तुला हाच फोटो पाठवा असं का वाटलं? तुझं या फोटो बद्दलचं काम झालं विशेष प्रेम असं काय होतं?
मी जवळजवळ 7000 फोटो काढले होते. तर बेसिकली त्यातले माझे 200 ते 300 सिलेक्टेड निघाले. तर हा फोटो जरा वेगळा आणि युनिक का वाटला असं मी सांगेन आता. बेसिकली मी म्हणेन की हे कॉन्ट्रास्ट ऑफ लाईफ आहे, म्हणजे जे तुम्ही बॅकग्राऊंड बघताय ते जरास डार्क आहे आणि जे तुम्ही सब्जेक्ट बघताय म्हणजे तो हिमशिखर, ते जे आहे ते ब्राईट आहे. तर कॉन्ट्रास्ट ऑफ लाईफ का म्हणेन, तर आपल्या जीवनात दोन्ही फेजेस असतात, एक असतो डार्क फेज आणि एक असतो ब्राईट फेज. तर तुम्ही जेव्हा डार्क फेज मध्ये असता तेव्हा प्रपोर्शन बघितलं तर तुम्हाला प्रत्येक वेळ असं वाटतं की तुम्ही सारखंच डार्क फेज मध्ये असता आणि जवळजवळ 10 ते 5% तुम्ही फक्त ब्राईट फेज मध्ये असता. तर बेसिकली या फोटोमध्ये हे दिसून येतं. आणि जेव्हा तुम्ही डार्क फेज मध्ये स्ट्रगल करता आणि जेव्हा तुम्ही तुमच्या एम कडे बघता, तो म्हणजे तुमचा हिमशिखर, तेव्हा तुम्हाला कष्टांनी तो हिमशिखर तुम्ही तुमचा गोल तुम्हाला मिळून जातो. आणि जेव्हा हे दोन्ही गोष्टी एकत्र येतात तेव्हा त्याचं सौंदर्य दिसून येतं, हे या फोटोमध्ये कळतं.
तर हा फोटो ज्याला आपण बघतो त्याला हा किती ग्रेट इथंपर्यंत थांबतं आपलं, पण ज्याला या फोटोकडे किंवा दुसऱ्याकडे एखादा कलाकार बघतो त्याला त्याची दृष्टी किती वेगळ्या पद्धतीने येऊ शकते. आणि कलाकाराला खरोखर वय नसतं म्हणतात तसं, की खरोखर इतका छोटा असून देखील इतका प्रगल्भ विचार वरुण करू शकतो आपल्याला दिसून येतं. वरुण, या कार्यक्रमाबद्दल मला तुम्हाला थोडं सांग की सिलेक्शन झाल्यानंतर पासून तिचा जो काय अवॉर्ड सेरेमनी झाला, कारण आम्ही टीव्हीवरती बऱ्याच अशा इंटरनॅशनल अवॉर्ड सेरेमनी बघत असतो त्याच्यामध्ये खूप तो काय त्या सेलिब्रिटीवरती फोकस असतो वगैरे, तुझ्या बाबतीत असंच काही घडलं का?
हो, माझ्या बाबतीत असंच घडलं. तर पहिले म्हणजे तिथे जवळजवळ 2000 लोक आलेले होते. त्या 2000 लोकांमध्ये पहिले खूप म्हणजे अवॉर्ड सेरेमनी म्हणजे त्यांची खूप मोठी अवॉर्ड सेरेमनी, न्यूयॉर्क मधली सर्वात मोठी असते. तर बेसिकली जवळजवळ तिथे 12 ते 13 मोठ्या पोस्टवरचे लोक आलेले होते. 2 नासा मधनं आले होते, 2 नॅशनल ज्योग्राफिक मधनं आले होते, गुगल मधनंही आले होते. तर अशा लोकांसमोर हे अवॉर्ड डिक्लेअर झाले होते. पहिले त्यांचं कॉन्फरन्स होतं, त्यांनी कॉन्फरन्समध्ये थोडीशी त्यांच्याबद्दल माहिती दिली. माहितीमध्ये त्यांनी बऱ्याचशा गोष्टी सांगितल्या, आम्हाला मार्ग दाखवला की फोटोग्राफी कशी करायची असते, इथून पुढे तुम्ही इम्प्रूव्ह कसं करू शकता. तर बेसिकली हे सगळं झाल्यानंतर जवळजवळ 8 तासांनी अवॉर्ड सेरेमनी ही होणार होती. तर त्याच्यामध्ये त्यांनी सगळे डिक्लेअर केले आणि तिसरा जो कॅटेगरी ते डिक्लेअर करणार होते विनर, तो माझा होता, म्हणजे द ग्रेट आउटडोर्स. त्यांनी जेव्हा द ग्रेट आउटडोर्स असं दाखवलं तेव्हा त्यांनी 11 फोटो 10 फोटो त्यातला एक माझा फोटो, तर तो ते सगळे फोटो छोट्या साईज मध्ये दाखवले, एकाच स्क्रीनवर दाखवले. तर त्याच्यात माझा फोटो बघून बऱ्याचशा लोकांनी तिथे वोट केलं माझ्या फोटोवर की बहुतेक हा विनर असावा. तर तेवढ्यात माझा जेटलॅग असल्यामुळे मी जरा बधीर अवस्थेत होतो, कारण का ते जवळजवळ 10 तास त्यांचं टायमिंग मागे. तर जेटलॅग असल्यामुळे मी बधीर अवस्थेत होतो आणि अचानक त्यांनी माझा फोटो झूम केला आणि सांगितलं की हा या कॅटेगरीचा या 2015 अवॉर्ड सेरेमनीचा हा विनर आहे. तर तेव्हा खूप गोष्टी असे खूप विचार मनातून गेले आणि त्यांनी अख्खा रूम डार्क केला, अख्खा हॉल डार्क केला आणि माझ्या डोक्यावर स्पॉटलाईट मारला. तेव्हा जो आनंद मला झाला तो मी व्यक्त नाही करू शकत. तर 2 मिनिटं मी बधीर अवस्थेत असल्यामुळे 2 मिनिटं मी तिथेच बसून होतो. तिथल्या काही लोकांशी माझी भेट झाली होती जे जगभरातून आलेले होते. काही स्पॅनिश लोक होते, काही जर्मन लोक होते, काही युएसचे लोक होते, काही युरोपचे लोक होते. तर त्यांनी मला मागून हलवलं आणि म्हणले जा तू जिंकलेला आहेस हे कळतंय का तुला. तर हलवल्यानंतर मी स्टेजवर गेलो आणि स्टेजवर गेल्यानंतर मी जसा पुढे चालत गेलो तसा माझ्या डोक्यावरनं स्पॉटलाईट हलत गेला आणि मी जेव्हा स्टेजवर गेलो तेव्हा त्यांनी माझा सत्कार केला आणि मला थोड्या गोष्टी बोलायला सांगितलं. तेव्हा जो मला अभिमान वाटला आणि पहिला म्हणजे त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये भारत देशाचं कौतुक केलं होतं की भारत देशातून म्हणजे एवढे लोक उत्साही झालेले आहेत की ते पर जगाच्या दुसऱ्या टोकापासून ते इथपर्यंत येऊ शकतात आणि ते भारतीय आहेत ह्याचा मला जास्त अभिमान वाटतो.
हा वरुणचा प्रत्यक्ष अवॉर्ड घेताना असा फोटो आहे. त्या संस्थेचे जे डायरेक्टर होत्या त्यांच्या हस्ते हा अवॉर्ड मिळालेला आहे. हा थोडासा त्यांना जसं उभे केलं की पूर्ण हॉल तो डार्क होता, पूर्ण अंधार होता आणि त्यातल्या फक्त ज्याच्यावरती स्पॉटेड असल्यामुळे थोडासा आता डार्क आहे, पण तरी देखील आपण त्यातला वरुण नक्कीच ओळखू शकतो. वरुण, त्या समारंभामध्ये तुझे अनेक तुमच्याप्रमाणे प्रतिष्ठित मोठी नावं आलेले असे देखील फोटोग्राफर्स होते, त्यांच्याशी देखील ओळख झाली असतील. तुझं लहान वय बघून त्यांच्याकडनं तुला कशा पद्धतीचं कौतुक मिळालं?
पहिले म्हणजे मी भारतीय असलेला त्यांना भारतीय असल्याचं त्यांना कौतुक होतं. इंट्रोडक्शन मध्ये भारतीय लोक इथे आलेले आहेत तर पहिले बऱ्यापैकी दुर्लक्ष केलं की भारतीय आहे ठीक आहे. तर जेव्हा त्यांनी इंट्रोडक्शन मध्ये सांगितलं की भारतीय पण आलेले आहेत तर जरास लक्ष लोकांचं बाकी गोष्टींवरनं माझ्यावर डायव्हर्ट झालं आणि जेव्हा माझ्यावर डायव्हर्ट झालं तेव्हा त्यांना प्रत्यक्षात कळलं की मी खूप लहान वयाचा आहे आणि मी जो विनर आहे सगळे जे विनर्स आहेत त्यातल्या त्यात मी सर्वात लहान सर्वात कमी वयाचा आहे. तर त्यांना हे कौतुक होतं की एवढ्या लहान वयात पण फोटोग्राफी हे वेळ असू शकतं आणि प्रोफेशनल नाही तर हॉबी मधनं आलेलं हे वेळ आहे. तर ह्याचं कौतुक त्यांना जास्त वाटत होतं.
वरून तुला एक वेगळा प्रश्न विचारतो मी समारंभापासून थोडासा बाजूला. तू सीएची परीक्षा आता देतोय, बाबा आणि काका यांच्या पावलावर पाऊल ठेवून तू देखील सीए होण्याची मनीषा बाळगतोय आणि सीएची परीक्षा ही खूप अवघड असेल त्यासाठी अभ्यास देखील खूपच करायला लागतो हे जाणू नये आणि त्याचबरोबर तुला आता हा मिळालेला एक छंदाला एक पुरस्कार मिळाला एक प्रोत्साहन मिळण्यासारखी गोष्ट झाली. ह्या दोन्ही गोष्टी तर मिळायचं पुढे कसे घालू इच्छितोस तू? तुला तुझी थोडी ओढा जाणवत वाटतं का तुला?
पहिले म्हणजे प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह माझं म्हणजे सीए हे मला 6वीपासून सांगितलं गेलेलं आहे त्यामुळे ते 6वीपासून माझ्या डोक्यात तो स्टॅम्प बसल्यामुळे बेसिकली मी सीए हा माझा प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह धरतो. तर हा कुठला तरी एक छंद असावा म्हणून मी आपलं फोटोग्राफी क्षेत्रात शिरलो की छंद असावा म्हणून ठीक आहे आपण ठेवू हा छंद. तर हे जोपासणं हे मला अवघड वाटत नाही कारण का जरी सीए साठी प्रचंड अभ्यास करावा लागतो हे सगळ्यांना माहिती आहे तरी माझं असं आहे की मी माझा जो कॅमेरा आहे तो मी माझ्या बॅगेत जिथे जाईन तिथे मी माझ्या बॅगेत टाकतो आणि तो घेऊन हिंडतो. तर जे छोटे छोटे मोमेंट्स असतात म्हणजे एखाद्या आईने आपल्या कडेवर बाळाला घेतलेलं आहे तर ते जेव्हा हसतं बाळ आणि बाळाच्या हास्यामुळे जे आईच्या चेहऱ्यावर स्माईल येते किंवा ती हसते तर असे छोटे छोटे रस्त्यावरनं जाताना असे गोष्टी दिसले की मी आपला थांबतो आणि त्यांचा फोटो काढतो. तर फोटोग्राफी आजकाल आपल्या कॅमेरा आपल्या मोबाईल मध्ये चांगले चांगले कॅमेरा असतात. तिथे जे कॉम्पिटिटर्स होते तेही काय काय जे होते त्यांनी कॅमेरा मधनं फोन मधनं फोटो काढलेला होता. तर ते जोपासण्यासाठी तुम्हाला असा वेगळा त्याला वेळ द्यायला पाहिजे असं मला वाटत नाही. तर म्हणून ते माझ्या मध्यभागी म्हणजे ते माझ्या आड येणार नाही अभ्यासाच्या. तर प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह आणि छंद हे मी म्हणजे मिसळल्यामुळे त्याच्यात जास्त आनंद येतो.
ते छंदाच्या बाबतीत जे म्हणतात की छंदासाठी आपण नक्कीच वेळ काढू शकतो, तर वरुणला तर तो प्रश्नच नाही. तो म्हणतो की वेगळा वेळ त्याला काढावाच लागणार नाही. वरुण बघायला गेलं तर हा जवळजवळ 3 ते 4 महिन्याचा प्रवास तो लडाखला जातो, एक फोटो काढतो आणि 10 एंट्रीज. एक गमत म्हणजे त्यानं की प्रत्येकाला 10 फोटोग्राफ पाठवायची त्याला तर सोय होती, पण त्यानं फक्त एकच फोटोग्राफ पाठवला होता आणि तोच त्याचा पहिल्यामध्ये आला. त्यामुळं हा सगळा जो प्रवास झाला की एक छोटा आणि त्याला हॉबी म्हणायला हरकत नाही, व्यावसायिक फोटोग्राफर नाही असतो, हॉबी म्हणून सुरू केलेला छंद आणि म्हणजे हा फोटोग्राफी करणं आहे आणि तिथनं एकदम तू आता आंतरराष्ट्रीय कीर्तीचा म्हणायला हरकत नाही फोटोग्राफर झाला. कसा होत्या प्रवासाकडे बघायच्या नंतर तुझ्या भावना काय याच्याबद्दल?
पहिले म्हणजे हे सर्व गोष्टी जे होते ते दिसताना असे साधे सुधे दिसतात, ते खरंच खूप म्हणजे सुरळीत झालेले गोष्टी आहेत. तर हे सगळे इम्पॉसिबल गोष्टी फक्त स्वामीजींच्या कृपेमुळे झालेल्या आहेत. हे सगळं मिरॅक्युलस होतं. पहिले म्हणजे US व्हिसा मी जेव्हा काढायला गेलो तर US व्हिसा हा जगातला सर्वात अवघड व्हिसा असा म्हणला जातो. तर तेव्हा खूप लोकांना मी विचारलं, मेजॉरिटी लोक बोलले म्हणजे सगळेच लोक बोलले की तू व्हिसा म्हणजे काढायला पण नको जाऊ, 4 दिवसात शक्यच नाही. खरं स्वामीजींच्या एका वाक्यामुळे की तुला व्हिसा मिळणारच, हे जो ते वाक्य बोलले तेव्हा मला खूप प्रोत्साहन मिळालं आणि मी तिथे जाऊन खूप छान इंटरव्ह्यू दिला. तर या इंटरव्ह्यूमुळे आणि स्वामीजींच्या कृपेमुळे खूप लवकर झालं सगळं आणि 4 दिवसात माझा व्हिसा मिळाला आणि त्याच दिवशी मी फ्लाईटनी न्यूयॉर्कला गेलो. म्हणजे पासपोर्ट कलेक्ट केला आणि तसाच मी फ्लाईटनी गेलो. तर मला असं वाटतं की सगळं हे स्वामीजींमुळेच झालेलं आहे. आणि एकदा स्वामीजी घरी आले होते, तर स्वामीजी 1.5 वर्ष झालं असेल, तर मी नुकताच कॅमेरा मला घरच्यांनी आई बाबांनी दिला होता की छंद झोप असतो. तर मी म्हणलं आपण आज स्वामीजींचे फोटो काढू. तर स्वामीजींची परवानगी घेऊनच, स्वामीजींची आणि मावशींची परवानगी घेऊनच मी त्यांचे फोटो काढले. तर तेव्हा छंद म्हणून मी त्याच्याकडे बघत होतो की ठीक आहे आपल्याला फोटो काढता येतात, आपल्याकडे कॅमेरा आहे. तर त्यांचा जेव्हा फोटो काढला आणि सगळं झाल्यानंतर जेव्हा ते निघायला आले तेव्हा ते मला म्हणले की बघू तुझे फोटो. तर मी माझे सगळे फोटो त्यांना दाखवले. तेव्हा ते माझे जे क्रिएटिव्ह फोटो होते ते बघून त्यांनी माझं खूप कौतुक केलं. पहिले म्हणजे ते मला बोलले की तू फोटो छान काढतो रे, तुझ्यात कला आहे, ही कला पुढे ने. तर या एका वाक्यामुळे मला प्रोत्साहन मिळालं आणि हे सगळं माझं जे जर्नी आहे ही सगळी पुढे सरकली. आणि नाही म्हणलं तरी हे जे एक आठवण होती, ही जी एक सिच्युएशन होती, या एका सिच्युएशनमुळे हे आज मला यश मिळालेलं आहे. तर हे सगळं यश मी तुमच्या चरणी ठेवतो.
वरुणच्या वाक्यामध्ये म्हणजे स्वामीजींच्या आशीर्वादानं सुरू झालेला प्रवास खरंच खूप लांब जाण्यात काही शंकाच नाहीये. वरुणचं आंतरराष्ट्रीय कीर्तीवरती खूप कौतुक होते. सध्या हाफिंग पोस्ट म्हणा किंवा टेलिग्राफ म्हणता येते, त्यांचे जे हे आहेत न्यूजपेपर हे त्यांच्यामध्ये देखील या सर्व त्याच्या फोटोग्राफीचे वगैरे खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्याचं कौतुक झालेलं आहे. विविध त्यांच्या वृत्तपत्रांमध्ये त्याचे जे फोटो आलेले आहेत त्याचं कौतुक झालेलं आहे. याचं आता जगभरामध्ये विविध देशांमध्ये प्रदर्शन करणार आहे, तिथे देखील हे सर्व फोटोग्राफ जाणार आहेत. थोड्या दिवसामध्ये त्याचा एक वेगळा इंटरव्ह्यू असा त्या IM या संस्थेच्या वेबसाईटवरती आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि या सर्वांचं कौतुक आपण देखील करणं आवश्यक आहे असं वाटलं, त्यामुळे स्वामीजींच्या इच्छेनुसार हा कार्यक्रम होत आहे. वरुण तुझ्या CA साठी आणि तुझ्या या फोटोग्राफीतील छंदासाठी आमच्या सर्वांच्याकडून खूप खूप शुभेच्छा. मी तर स्वामीजींना विनंती करतो की स्वामीजींनी वरुणचा सत्कार करावा. Thank you.
वरुणला फोटोग्राफी मध्ये अशा प्रकारचं यश मिळालं आणि तो त्याचा फोटो सिलेक्ट झाल्यावर त्याच्या आईने त्याला सांगितलं पण तू मात्र सीएच व्हायचंय बर का. जसं फोटोचं एक सौंदर्य असतं तसं या आईच्या वचनाचंही एक सौंदर्य आहे असं मला वाटलं. आज 1 ऑक्टोबर स्वामीजींचा जयंती उत्सव आपण 4 तारखेला बालगंधर्व रंग मंदिरामध्ये साजरा करणार आहोतच. स्वामीजी हे आपल्या सगळ्यांना पडलेलं एक सुंदर स्वप्न होत असं मला वाटत. हळुवार स्वभावाचे ज्यांच्या दृष्टीमध्ये अतिशय आनंदाचा वर्षाव होतो असे प्रेमळ सहज ज्यांच्यापाशी आधाराची भावना निर्माण होते असे अकारण करुणा करणारे ज्यांचे मृदू मधुर असे शब्द जणू अमृतातून बुचकळून बाहेर आलेले आहेत बुडवून बाहेर आलेले आहेत असे कानावर गोड गोड परिणाम करणारे जीवन जगण्याची प्रेरणा देणारे जीवनामध्ये उदात्त काही गाठावं असं ध्येय ठेवणारे अतिशय नेमका नेमस्त असा व्यवहार प्रपंच करून दाखवणारे रसिक नर्म विनोदी विनोद प्रिय ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं ज्यांच्या बोलण्यामुळं जीवाच्याही जीवाला गुदगुल्या होतील असे असे बोलणारे स्वामीजींचं जेवढं वर्णन करू तेवढं कमी आहे. त्यांच्या अवतीभोवती स्वर्ग जणू अवतरलेला असायचा. स्वर्ग ही संकल्पना त्यांच्या भोवती अक्षरशः खरी होऊन राहिलेली होती. माय अपार्टमेंटच्या त्यांच्या त्या 3 खोल्यांच्या घराला एखाद्या राजमहालासारखं असं स्वरूप आलेलं होत. स्वामीजींचं तरुणांशी जे वागणं होतं, तरुण मुलांशी जे वागणं होतं, ते एक प्रकारे गांभीर्याने भरलेलं प्रेमळ प्रेरणा देणार असं होतं। त्याच्यामध्ये ते स्वतः अपेक्षा रहित असताना तरुणांना मात्र त्यांच्या आपल्याकडून काही अपेक्षा आहेत हे समजेल असं असं त्यांचं तरुणांशी वागणं होतं। अपेक्षा रहित असताना अपेक्षा आहेत हे कसं समजेल, तुमचं जीवन तुम्ही कसं घडवावं याच्या संबंधी ते तरुणांशी बोलत असत। आणि त्याच वेळेला तुमच्या कर्माचे तुम्हीच धनी, त्याची फळ ही तुम्हीच भोगणारे असे ते तुमच्या जीवनापासून त्याच वेळेला अलिप्त देखील असत। बेनसरे महाराज, अनंतराव आठवले, कवीश्वर शास्त्री, सांगलीचे केळकर महाराज, अण्णाबुवा कालगावकर, अशा त्या त्यांच्या समकालीन संत अथवा महंत अथवा महापुरुषांशी त्यांचा जो स्नेह होता तो अतिशय अकृत्रिम होता। त्यांचं बोलणं फार विश्वासाचं असायचं। त्यांच्या बोलण्यामध्ये या सर्वांची स्तुती असे। मोक्षश्रिया अलंकृत ऐसे संत श्रीमंत, जीव दरिद्री असंख्यात नृपती केले, ही किमया आपण करत आहात, अशा प्रकारचं आर्जो अशा मोठ्या व्यक्तींशी बोलताना त्यांच्या मुखातून सहज येत असे। सत्यमित्रानंदगिरी हे शंकराचार्य आणि नंतर हरिद्वारच्या एका मोठ्या आश्रमाचे पदाधिकारी उत्तराधिकारी त्यांच्याकडे आलेले होते, तेव्हा त्या दोघांचा एकमेकांमधला संवाद इतका सुखद होता की बोलायची सोय नाही। सत्यमित्रानंद गिरी त्यांना काही फळं खातील असा निरोप असल्यामुळं त्यावेळेला तिथं संत्र आणि डाळिंब त्याचबरोबर सफरचंद अशी फळं होती। त्यांना फळं अर्पण केली गेली तेव्हा त्यांनी एक संत्र सोडलं आणि ते म्हणाले की हे या संत्र्याचं जे कवच आहे ते आणि आत असणारं फळ हे सगळं एकाच तत्वाचं बनलेलं आहे, तसं एका परमात्मा तत्वाचंच सर्व विश्व बनलेलं आहे। तुम्ही आम्ही घटक आणि परमात्मा, आपण सर्व परमात्म्याच्या कवेत आहोत। आणि दुसरं फळ होतं डाळिंब, तर स्वामीजींनी डाळिंबाकडे बोट दाखवलं आणि स्वामीजी म्हणाले की हे डाळिंबही तसंच आहे, याच्यातले सगळे दाणे एकमेकांपासून जरी वेगळे दिसले तरी देखील त्या सगळे दाणे हे एकमेकांशी संबंधित आणि एकच आहेत आणि ते एका कवचानेच बांधलेले आहेत, असं म्हटलं गिरी महाराजांनी त्यांचे हातच हातात घेतले। बापूसाहेब भिशीकरांसारख्या अत्यंत विचक्षण गंभीर प्रवृत्तीच्या तत्वज्ञानी अशा व्यक्तींशी बोलताना स्वामीजी तसेच गंभीर तत्वज्ञानी होऊन जायचे. कुसुमताई भिशीकर राष्ट्राची चिंता, राष्ट्रामध्ये कसं व्युत्थान होईल अशा गोष्टी बोलायचे. तेव्हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एखाद्या बौद्धिक वर्गाला कोणी बसलेलं आहे की काय अशा प्रकारे स्वामीजी सहज बोलत असत. तेच डॉक्टर नगरकर, प्रभू, प्रमोद कुलकर्णी असे जर त्यांच्या अवतीभोवती जमलेले असतील तर इतके हास्य विनोदात ते रमून जात असत की बोलायची सवय नाही. प्रभू दिसायला रूपाच्या अंगात, ज्यांनी प्रभूंना पाहिलेलं आहे त्यांना कल्पना आहे, प्रभू हे रूपाच्या अंगानी थोडेसे काय म्हणायचं त्याला, डावे म्हणायचं तर उजवे म्हणायचं असे होते. एकदा ते प्रभूंना पाहूनच म्हणाले की प्रभू सुंदर आहे असं सगळं म्हटलं जातं, तुझ्याकडे पाहून कसं रे असं कोणी म्हणे असे सहज विनोद ते करत असत. स्वामीजी भगिनी वर्गाशी आणि त्यातही मुलींशी बोलताना खूप मोकळे होत असत. सगळा स्वामित्वाचा भार जणू बाजूला काढून ठेवलेला आहे आणि हास्य विनोदात अगदी रंगून गेलेले, खरं समाधान प्राप्त त्यांना जर कोणापासून होत असेल तर मुलांच्या आणि मुलींच्या सहवासामध्ये. मुलांच्या सहवासाला त्यांची एक विशिष्ट दृष्टी होती आणि ती कायम राहिली. कायम तशाच पद्धतीने ते मुलांशी बोलले, वागले आणि मुलींशी वर्तन करण्याची त्यांची कायम हलकी फुलकी अशी पद्धत सर्वांनी पाहिली. अगदी त्यांच्याकडे सुरुवातीला येणाऱ्या कोण मुली असतील, तारा, सुलोचना, तिथपासून ते अगदी शेवटी शेवटी त्यांच्याकडे येणाऱ्या मुली, 20-22 वर्षांच्या, 18-20 वर्षांच्या मुली, या सगळ्यांशी ते अतिशय अकृत्रिम प्रेमानी आणि सहज त्यांच्या सहवासाची ओढ लागावी असंच त्यांचं सर्व होतं. अक्षर सुंदर, वाचणे सुंदर, चालणे सुंदर, बोलणे सुंदर, भक्ती ज्ञान वैराग्य सुंदर करून दावी ही ओवी त्यांना फार आवडायची समर्थांची. आणि त्यांचं भक्ती ज्ञान आणि वैराग्य इतकं सुंदर आणि लखलखीत होतं की बोलायची सोय नाही. उत्कट भव्य तेची घ्यावे, मिळमिळीत अवघेची त्यागावे, निस्पृहपणे विख्यात व्हावे भूमंडळी ही समर्थांची ओवी त्यांना फार आवडायची. उत्कट भक्ती, उत्कट ज्ञान, उत्कट चातुर्य, उत्कट भजन, उत्कट योग अनुष्ठान, ठाई ठाई काही एक उत्कटता धरली त्याची कीर्ती दिगांती फाकली अशा प्रकारचं त्यांचं जीवन होतं. नभा माझी उडुगणे तैसे लोक, पण त्यासाठी त्यांची भक्ती अति अति उत्कट होती. स्वरूपानंदांच्या विषयी बोलताना एकदा बाबा महाराज बेलसरे आणि स्वामीजी दोघं भोजनाकरता एकमेकांच्या शेजारी बसलेले असताना बेलसरे महाराजांनी स्वरूपानंदांविषयी काही सांगावं असं बाळासाहेबांना सांगितलं. तेव्हा स्वामीजींनी स्वरूपानंदांच्या विषयी इतकं भरभरून सांगायला सुरुवात केली की भोजन झाल्यानंतर देखील 1.5 तास त्यांचं ते बोलणं तसंच चालू होतं. त्याच्यानंतर बेलसरे महाराज असं म्हणाले की बाळासाहेब, तुमच्यासारखी गुरुभक्ती पाहिजे असं म्हणाले. गुरुभक्ती विषयी मी खूप ऐकलेलं आहे पण आज मी खरा गुरुभक्त पाहिला असं ते म्हणाले. त्यांची गुरुभक्ती उत्कट होती याचा अर्थ असा की एका स्वामींखेरीज स्वरूपानंदांखेरीज दुसऱ्या कोणालाही त्यांनी कधीही तशा तऱ्हेने ते स्थान दिलं नाही. त्याच्या आधी तर जीवनात नव्हतंच, गुरूंची आवश्यकता आपल्याला नाही असा त्यांचा भाव होता. आणि एकदा स्वरूपानंद त्यांच्या जीवनात आल्यानंतर अव्यभिचारी भक्ती कशी असते याचा एक आदर्श पाठच त्यांनी घालून दिला. स्वामी स्वरूपानंदांचे आणि बाळासाहेबांचे जे संवाद झाले, मुळात त्यांच्या भेटी ज्या काही झाल्या असतील पुण्यापुऱ्या 6 वर्षांमध्ये, 6 वर्षांमध्ये मिळून ते प्रत्येक वेळेला 3 दिवस राहत असत, कधी वर्षातून एकदा, कधी वर्षातून 2 आणि कधी वर्षातून 3 असे ते पावसला गेले. सगळे मिळून ते पावसला 18-20 वेळेला जास्तीत जास्त गेले असतील. पण त्या तेवढ्या अल्प काळामध्ये स्वरूपानंदांचं इतकं वेड त्यांना लागलं. सुरुवातीलाच स्वरूपानंदांकडे गेल्यानंतर परत पुण्याला आल्यावर त्यांचा सगळा प्रवचनाचा मोहराच बदलला. त्यांच्या बोलण्यामध्ये स्वरूपानंदांच्या ग्रंथांचे संदर्भ यायला लगेच सुरुवात झाली. स्वामींची या मनोभावा न चुकीजे हेची परम सेवा असं जे म्हटलेलं आहे त्याप्रमाणे स्वरूपानंदांचा जो मनोभाव आहे तदनुसार आणि तेवढंच वर्तन करायचं हे पथ्य त्यांनी आयुष्यभर सांभाळलं. त्याच्यामध्ये अनेक गोष्टी होत्या. स्वरूपानंदांना त्यांनी शब्द दिलेला होता की जोपर्यंत ही जीभ बोलेल तोपर्यंत आपण सोपवलेलं काम मी करत राहील. वयाच्या 65व्या वर्षी त्यांनी दुकान विकलं. वयाच्या 65 नंतर तरी व्यक्तीला रिटायरमेंट हवी की नको, आता तर 50-55 या वयातच रिटायरमेंट हवी असं लोकांना वाटत राहत. इतके दमून जातात नोकरी करता करता की कधीतरी शांत जीवन जगावं अशी इच्छा निर्माण होते. शरीर खूप श्रमलेलं आहे, आता त्याला विश्रांतीची गरज आहे. स्वामीजींना रिटायरमेंट नव्हती. आपल्याला ते माहिती नाही की त्यांना रिटायरमेंट नव्हती. स्वरूपानंदांना त्यांनी शब्द दिलेला होता आणि त्या शब्दाखातर पॅरालिसिसनी परिणाम झालेली आपली जीभ वाणी त्यांनी सुधारून घेतली. ते अखंड बोलत असत. त्या दरम्यान डॉक्टरांनी त्यांना सांगितलं होतं की तुम्ही जितके बोलाल तितके तुमचे उच्चार सुधारतील. त्यांनी 6 महिन्यात आपले सगळे उच्चार सुधारले. 6-8 महिन्यामध्ये ते अध्यात्म मंगल धाम मध्ये येऊन प्रवचन करायला लागले. माया अपार्टमेंट मधून खुर्चीतून त्यांना उचलून खाली आणावं लागत असे. तो जिना माया अपार्टमेंटचा अरुंद जर लक्षात घेतला, राया होता मिलिंद आरके शेठ इंगुळकर, अशी काही मंडळी त्यांना गोळे काका असायचे. तिथून अध्यात्म मंगलधाम मध्ये आल्यानंतर मात्र तिथले जिने चढून ते वर यायचे आणि आपल्या जागेवर चालत जाऊन बसायचे आणि ते प्रवचन करायचे. प्रवचन करत असताना बसल्यावर ते जी सगळ्या श्रोतृवर्गाकडे दृष्टी फिरवायचे त्या दृष्टीतच त्यांनी सगळं जिंकलेलं असायचं. कधी कधी गमतीने ते म्हणायचे की एकदा सगळीकडे पाहून घेतो. कैर्मयासह योद्धव्यम एकदा जरा नजर टाकतो असं म्हणायचे. आणि त्यांनी खरंच सगळं सभागृह जिंकलेलं असायचं, बोलण्याच्या आधीच जिंकलेलं असायचं. या अविरत गुरु कार्य करणं ही उत्कट भक्ती आणि कर्माची देखील उत्कट अशी दशा त्यांच्या ठिकाणी आपण पाहिली. महावीरांची अशी गोष्ट सांगतात की महावीरांचा अंतकाळ जवळ आलेला होता. त्यांच्या भोवती 4-6 मंडळी बसलेली होती. महावीर निजलेले होते आणि पलीकडच्या खोलीमध्ये एका तरुणाचा आवाज आला की मला महावीरांना भेटायचंय, मी दुरून आलोय. आणि लोक असं सांगत होते की त्यांची प्रकृती बरी नाहीये, ते आता भेटणार नाहीत. तर तो असं म्हणाला की मी केवढ्या आशेने आलो तो, मला त्यांचा अनुग्रह घ्यायचा आहे. साधना शिकण्यासाठी मी आलेलो. हे शब्द झोपलेल्या महावीरांच्या कानावर गेले आणि त्यांनी असं सांगितलं की त्या तरुण मुलाला आत पाठवा. त्याही स्थितीत त्यांना बस्त करण्यात आलं, त्यांनी त्याला अनुग्रह दिला आणि मग ते निजले आणि त्यांनी देह ठेवला. ही महावीरांच्या जीवनामध्ये घडलेली घटना आणि शेवटच्या महिन्यापर्यंत अनुग्रह देत असलेले स्वामीजी यांच्यात काही फरक नाहीये. एकदा रबरी पिशवीनी छाती शेकत असताना मी त्यांना मोठ्या प्रेमाने त्यांच्या छातीवर हात ठेवला त्या पिशवीवर आणि म्हटलं की स्वामीजी थंडी वाजतीये का? तर मला म्हणाले की त्याच्या करता तुला 80 वर्षाचं व्हायला लागेल. थंडी अंगातून निघत नाही म्हणजे काय हे तुला तेव्हा समजेल, आता नाही कळणार म्हणाले. पण अशा असं ते म्हणत असताना एवढी थंडी आपल्याला अंगातून निघत नाहीये आणि शेकायला लागत आहे असं असताना आमच्या दोघांशी, माझ्याशी आणि मधुराताईंशी ते अखंड बोलत होते. आम्हाला दिलेला जो वेळ होता 20 मिनिट, त्या 20 मिनिटांमध्ये जे द्यायचं होतं किंवा बोलायचं होतं ते पुरेपूर बोलत होते. थंडीचं काम करतीये आणि मी माझं काम करतोय असा त्याच्यामध्ये भाव होता. अशी उत्कटता त्यांच्या भक्तीमध्ये होती. त्यांची कर्म उत्कट होती, त्यांचं ज्ञान उत्कट होत, त्यांचं ध्यान उत्कट होत. वरवरच्या जीवनामध्ये कोणालाही समाधान नसतं. तुम्ही जितका उत्कट नमस्कार कराल तितका त्यांचा प्रतिसाद उत्कट असे. जैसा भाव जयापासी तैसा देव तयाशी, जाने भाव अंतर साक्षी प्राणी मात्राचा। जरी भाव असला माईक तरी देव होये महाठक, नवल तयाचे कौतुक जैसा स तैसा। मला असं आठवतं की कधी कधी जेव्हा फार उत्कट असा नमस्कार रोजच जरी प्रयत्न केला तरी कधी कधी कितीतरी चांगला नमस्कार करता यायचा। आणि नेमकं त्यावेळेला त्यांनी कुरवाळलेलं असायचं। आणि कधी कधी अवतीभोवती घडलेल्या घटनांचा परिणाम, संस्कार, कालचा आजचा दिवस घडलेल्या घटनांचा परिणाम, मनाला आलेला कोरडेपणा, व्यक्ती म्हणून शक्य आहे अशा वेळेला त्यांना केलेला नमस्कार तर त्यांचा हात देखील आपल्या डोक्यावर पडेल न पडेल असं व्हायचं। आपल्या उत्कटते एवढी त्यांची उत्कटता ठरली, त्याच्यापेक्षा जास्त उत्कटता त्यांची ठरलेलीच होती। सगळी किल्ली जणू आपल्या हातात असल्यासारखं होतं, आपली शरणागती तितकी त्यांच्यापासून तृप्ती। आणि कधी कधी जर कोरडेपणाच्याही वर अहंता अहं जन्य भाव असला तर नमस्कार केल्यावर ते पाहिजे देखील नाहीत। शिष्याला घडवणं हे याच्यातून होत असतं। मला खूप खूप जणांनी सांगितलं की अशा वेळेला एवढा मोठा धक्का बसायचा आणि लक्षात यायचं की आपलं काय काय चुकलंय कालच्या परवाच्या मागच्या आठवड्याच्या जीवनात, की जेणेकरून आज स्वामीजींचं आपल्याकडे लक्षच गेलं नाही। पण ही सगळी घडवण्याची प्रक्रिया होती, ते घडवू जाणत होते, घडवू इच्छित होते, घडवू जाणत होते। मिलिंदादा वेळ संपली। मिलिंदादा असं म्हणाले सुरुवातीला, कोणीतरी त्यांना सांगितलं असं ते म्हणाले की 1 ऑक्टोबर आहे तर थोडे भाव व्यक्त करा। आणि त्याच्यात ते असं म्हणाले की त्यांना आम्हाला काय घडवायचं होतं आणि आमच्या काय ओढी होत्या याचा जर विचार आता केला तर लक्षात येतं की आपण कोणत्या ओढी घेऊन इतके त्यांच्यासारखे घडवणारे होते तरी त्यांच्या जवळ राहिलो। त्यांना असं म्हणायचं होतं की एरवी जर तशीच ओढ राखली असती तर त्यांना जास्त संधी आपल्याला घडवण्याची मिळाली असती। ते असं का म्हणाले माहिती नाही, पण तसे ही डोळे उघडवणारीच गोष्ट मलाही वाटली। आपण आपला काळ बेसावधतेमध्ये नको व्यतीत करायला असं सांगणारी ही घटना आहे असं मला वाटलं। म्हणून आज 1 ऑक्टोबर आणि मी खरं म्हणजे बरेच भरपूर प्रश्न घेऊन, पण हे चालायचंच आहे आपलं सत्संगाचं तंत्र। मला असं वाटलं की स्वामीजींच्या विषयीच्या भावाला आपण देखील थोडीशी जमेल तेवढी भाव वाट मोकळी करून द्यावी, म्हणून आज स्वामीजींच्या वरच मी बोलायचं ठरवलं। स्वामीजींच्या रूपाने आपलं जीवन उजळून टाकणारा असा एक जादूगार आपल्या जीवनामध्ये आला. आपल्याला वाईट वाटतं कधी कधी की आपण अजून काही करायला पाहिजे होतं, पण आपण जे आता आहोत ते त्यांनी घडवल्यामुळे तर आहोत. आणि त्यांची ही घडवण्याची प्रक्रिया त्यांच्या देह त्यागानंतर संपली असं कोणी कृपया मानू नका, ती चालूच आहे. जोपर्यंत आपण आत सावध आहोत तोपर्यंत ती चालूच आहे. कारण सद्गुरु असं ती हृदयात सत्शिष्या ते जागवित, त्यामुळं ती प्रक्रिया तशीच आपल्या बाबत चालू आहे आणि चालू राहीलच. आणि त्यामुळं त्यांना हवं तसं घडणं याचे प्रयत्न आपल्या बाजूने देखील आपण तसेच जारी ठेवूया. हरिओम तत्सत. एक अर्धा मिनिट आपण शांत डोळे मिटून बसू. हरी 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 स्वामी जी स्वामी जी. बोला पुंडली कबर दे हरि विठ्ठल. श्री ज्ञान देव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ. हरि हरि.
श्री राम.